आकाशवाणी नागपूर आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी तहकूब. राज्यात सत्ता स्थापनेच्या वाटाघाटींना वेग. मुख्यमंत्री पदासाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता. नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाला प्रारंभ. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. आणि फेंगल चक्रीवादळाच्या परिणामस्वरूप विदर्भात किमान तापमानात वाढ. उद्या गडचिरोलीत पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. अदानी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण आणि संभलमधल्या हिंसाचारासह विविध मुद्द्यांवरून आजही दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी अदानी संभल आणि मणिपूर या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेतही याच मुद्द्यांवरून विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे राज्यसभेतही गदारोळ सुरू झाला. अध्यक्षांनी चर्चा करण्याची विनंती करूनही गोंधळ सुरूच राहिल्यानं त्यांनी सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. संसदेत घोषणाबाजी करून कामकाजात अडथळे आणल्याबद्दल केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी विरोधकांवर टीका केली आहे. अशा प्रकारची अडवणूक म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोपही सिंह यांनी केला आहे. संसद सदनाबाहेर ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान अदानी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेले स्थगन प्रस्ताव सरकारनं स्वीकारले नाहीत कारण केंद्राला या मुद्द्यांवर चर्चा करायची नसल्याचा प्रत्यारोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी केला आहे. दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहातील अडथळे दूर होऊन कामकाज सुरळीत चालावं यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत आज बैठक घेतली. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालवण्याचं मान्य केलं आहे. दरम्यान दिनांक 16 आणि 17 डिसेंबर रोजी राज्यसभेत संविधानावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आजपासून वाटाघाटी पुन्हा सुरू होतील. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे विश्रांती करता गावी गेले होते ते परतले आहेत. आता आपली प्रकृती ठीक असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेतील असं काल त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार असून त्यादृष्टीनं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेत्यांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली. भाजपनं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे केंद्रीय निरीक्षक उद्या राज्यात येणार असून 4 डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि ईव्हीएममधील मतदानामध्ये तफावत दिसत आहे. पोस्टल मतदानाचा ट्रेंड ईव्हीएममधील मतदानात दिसत नाही अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी काही मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीची माहिती देखील दिली. या ट्रेंडबद्दलचा खुलासा निवडणूक आयोगानं करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिला आहे. ईव्हीएम गैरव्यवहारांबद्दल महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. त्याचवेळी चोकलिंगम यांनी हे विधान केलं आहे. या प्रकरणी अधिकारी सखोल तपास करत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतक महोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. राज्यपाल सी पी राधाकृष्णन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून अमृतकाळात कापसावरची उत्पादनानंतरची प्रक्रिया या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 22 व्यक्ती आणि 11 संस्थांना नवी दिल्ली इथं होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये 9 फेब्रुवारी या एकाच दिवशी 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आणि अतिविशेष विलंब शुल्कासह 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं राज्य परीक्षा परिषदेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे. नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाला आजपासून प्रारंभ झाला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त असल्यानं आज कुठेही अनुचित घटना घडली नाही. 2 डिसेंबर 2000 रोजी नक्षल्यांनी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी या सशस्त्र संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून नक्षलवादी दरवर्षी 2 ते 8 डिसेंबर या कालावधीत पीएलजीए सप्ताह पाळतात. या सप्ताहात ते हिंसक कारवाया करतात, परंतु आज पहिल्या दिवशी कुठेही अनुचित घटना घडली नाही. दुर्गम भागातील वाहतूक देखील सुरळीत सुरु होती, असं पोलीस अधीक्षक निलोद पल यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 4 डिसेंबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त 1 ते 19 वर्षे वयोगटातील 67,448 मुला मुलींना शाळा तसंच अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. तसंच 4 डिसेंबर रोजी गोळी घेणं शक्य न झालेल्या मुला मुलींना मॉपअप राऊंडद्वारे 10 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. खरीपानंतर अमरावती जिल्ह्यात सरासरी 1,48,889 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचं नियोजन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आतापर्यंत 82,233 हेक्टरवर पेरणी झाली असून ही पेरणी 60% आटोपली आहे. गेल्या वर्षी 1,61,453 इतक्या हेक्टरवर पेरणी झाली होती. भंडारा तुमसर महामार्गावर मोहाडी हद्दीच्या शिवारात एमआयडीसीजवळ दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू तर एक व्यक्ती जखमी झाली आहे. मृत युवक तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील आहे. पूर्व बांधणी केलेल्या 3-चाकी मालवाहतूक आणि 60 टनांपेक्षा कमी असलेल्या मालवाहतूक वाहनांची आता ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. या वाहनांच्या नोंदणीचे अधिकार अधिकृत वाहन विक्रेत्यांना देण्यात आले असून त्याबाबतचे परिपत्रक नुकतंच परिवहन विभागानं काढलं. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या तरतुदीनुसार वाहनांच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी वाहन 4 संगणक प्रणाली विकसित केली आहे. मात्र पूर्ण बांधणी नसलेल्या आणि प्रवासी वाहतूक वाहनांची नोंदणी मात्र आरटीओ कार्यालयातच होणार आहे, असंही या आदेशात म्हटलं आहे. आरोग्य क्षेत्राला सुलभ आणि परवडण्याजोगं करण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं माध्यमांना बोलताना ही माहिती दिली. देशात 2014 वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 होती, ती आता 780 एवढं झाल्याचं मांडवीय म्हणाले. पुदुचेरी आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात एकूण किमान तापमानात वाढ झाली आहे. सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात 16 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर वर्धा, नागपूर, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील किमान तापमान 21 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवण्यात आलं. आज दिवसभर नागपुरात ढगाळ वातावरण होतं. आज गडचिरोलीमध्ये तर उद्या चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून काही भागात रिपरिप पाऊस पडल्यानं धानाची पोती वाचवताना बळीराजाची तारांबळ उडाली. सध्या शेतात कापूस, तूर, हरभरा ही पिकं उभी आहेत. ढगाळ वातावरणामुळे आणि पावसामुळे तूर पिकाचा फुलोरा गळण्याचा धोका उद्भवला असून अळीचा धोका वाढला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाला प्रारंभ. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि फेंगल चक्रीवादळाच्या परिणामस्वरूप विदर्भात किमान तापमानात वाढ. उद्या गडचिरोलीत पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.